नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून प्रशासनात आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीनं राज्य शासन आणि आयबीएम टेक्नॉलॉजी यांच्यात मुंबईत सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कराराअंतर्गत मुंबई, पुणे आणि नागपूर या तीन ठिकाणी एआय कौशल्य आणि उत्कृष्टता केंद्र उभारली जाणार आहेत. मुंबईत भौगोलिक विश्लेषणासाठी, पुण्यात न्यायवैद्यकीय विज्ञानाच्या पायाभूत सुविधांसाठी तर नागपूरमध्ये प्रगत एआय संशोधनासंदर्भातलं केंद्र स्थापन केलं जाणार आहे. राज्यातल्या 20 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे 3 सामंजस्य करार करण्यात आले. याअंतर्गत सूक्ष्म आणि लघु उद्योजकांच्या प्रशिक्षणासाठी मेळावे, तसंच आयटीआयमध्ये शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देऊन रोजगाराच्या संधी वाढवण्यात येणार आहेत. यासाठी 2025-26 पासून पुढील 4 वर्षात प्रशिक्षण दिलं जाणार आहे. राज्यातल्या उद्योग क्षेत्रातल्या गुंतवणुकीच्या संधी, उत्पादनांची निर्यात वृद्धी तसंच औद्योगिक विकासासाठी मुंबईत आज जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद होत आहे. यामध्ये प्रमुख उद्योग क्षेत्राबाबत चर्चासत्र, क्षेत्रांमधल्या गुंतवणुकीच्या संधी, इतर क्षमता असलेल्या गुंतवणूक आणि व्यवसाय संधींबाबत चर्चा, सामंजस्य करार स्वाक्षरीबाबत कार्यक्रम यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातले गुंतवणूकदार आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा या परिषदेचा उद्देश आहे. जलसंपदा विभागामार्फत राज्यात 30 एप्रिलपर्यंत जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 आयोजन करण्यात आलं आहे. हिंगोली तालुक्यातल्या आंभेरी साठवण तलाव इथं अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांच्या हस्ते या कृती पंधरवड्याचं उद्घाटन आणि जलपूजन करण्यात आलं. परभणी इथं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत या पंधरवड्याचं उद्घाटन झालं. सर्वसामान्य नागरिकांनी पुढाकार घेऊन या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं. यावेळी उपस्थितांना जलबचत प्रतिज्ञा देण्यात आली. लातूर इथं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते जलपूजनानं या पंधरवड्याचं उद्घाटन झालं. पाण्याची उपलब्धता आणि त्याचा योग्य वापर याबाबत जनजागृती करणं ही काळाची गरज असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याअंतर्गत गावोगावी चित्ररथाद्वारे जनजागृती केली जाणार असून या चित्ररथाला जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं 100वं विभागीय नाट्य संमेलन येत्या 24 एप्रिलपासून नागपूरमध्ये होणार आहे. परिषदेचे अध्यक्ष आणि अभिनेता प्रशांत दामले यांनी काल नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या संमेलनात व्यावसायिक नाटक, लोककलेवरील कार्यक्रम, स्थानिक शाखेचे आणि कलावंतांचं सादरीकरण तसंच बालकलावंतांची विशेष प्रस्तुती असणार आहे. नाशिक शहरात द्वारकाजवळील काठेगल्ली सिग्नल भागात काल रात्री 12 वाजेच्या सुमारास जमावानं दगडफेक केल्यानं सुमारे 21 पोलीस जखमी झाले असून 3 पोलीस वाहनांची तोडफोड करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, त्यानंतर मध्यरात्री स्थिती नियंत्रणात आली. या सिग्नलजवळ असलेल्या बेकायदेशीर दर्ग्याचं बांधकाम काल सकाळी महानगरपालिकेच्या मदतीनं शांततेत हटवण्यात आलं होतं. महसूल गुप्तचर विभागानं नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका व्यक्तीकडून 75 कोटी रुपयांहून अधिक किमतीचं 7.5 किलोपेक्षा जास्त कोकेन जप्त केलं. अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत काल दुबईवरून आलेल्या या प्रवाशाची झडती घेतली असता त्याच्याकडे हे कोकेन आढळलं. या कोकेनचा स्रोत आणि यामागे एखादं तस्करी जाळं आहे का याचा शोध घेण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालय अधिक तपास करत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मादयाळ्या गावातल्या शेतीतून ऊसामध्ये लावलेला 2 लाखाहून अधिक किमतीचा सुमारे 22 किलो वजनाचा गांजा पोलिसांनी जप्त केला. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं ही कारवाई करत अंमली पदार्थांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यात जवळगाव इथं 50 वर्षापासून भूमिहीन दलित कसत असलेली गायरान जमीन ताब्यात घेण्यासाठी शासनाने सुरू केलेली दडपशाही थांबवून त्यांची अतिक्रमणं नियमाकूल करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं काल परळी इथल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. पेरू इथं आयोजित आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारतानं काल प्रत्येकी 1 सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई केली. महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत सुरुची सिंहनं सुवर्ण तर मनू भाकरनं रौप्य पदक जिंकलं आणि पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत सौरभ चौधरीनं कांस्य पदक जिंकलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.